नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ढोलताशाच्या गजरात आजपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर गणेशोत्सवाच्या चैतन्यमय पर्वास सुरुवात झाली आहे. लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी राज्यभर सर्वत्र जय्यत तयारी सुरू असून धार्मिक रीतिरिवाज परंपरेला जपत मंगलमूर्तीचा उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा करण्यासाठी गणेशभक्तांची लगबग पाहायला मिळत आहे. घरच्या बाप्पांसाठी आकर्षक सजावट ते अगदी पंचपक्वांनाच्या नैवेद्याचं नियोजनही महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक करत आहेत. राज्यात ठिकठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना होत असून गणेश मंदिरावरही रोषणाई करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशोत्सवानिमित्त आज देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा उत्सव देशाच्या अनेक भागामध्ये सामूहिक आनंद आणि सामाजिक ऊर्जेचं एक सुंदर उदाहरण असल्याचं राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटलं आहे. भारतीय परंपरेत गणेशाला शुभ आणि विघ्नहर्ता मानलं जातं. संकटापासून सर्वांचं रक्षण व्हावं आणि समृद्धी यावी यासाठी आपण प्रार्थना केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गणरायाचं कृपाछत्र सर्व महाराष्ट्रातल्या जनतेवर राहावं आणि सर्वांचं जीवन सुखी समृद्ध व्हावं अशी प्रार्थना गणरायाकडे केली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी आज श्री गणेशाची प्रतिष्ठापना केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार भक्कमपणे उभे राहील. राज्यातल्या सर्व नागरिकांसाठी सरकारनं 2 वर्षात विकासाचं पर्व आणलं असून शेतकरी आणि ज्येष्ठांच्या जीवनात बदल होत आहे याचं समाधान असल्याचं ते म्हणाले. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल असून आता महाराष्ट्र उद्योग पूरक बनला असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यात उद्योग येत असल्यानं रोजगार निर्मितीतही होत असून राज्याची भरभराट होत आहे. देशाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं श्री गणेश मंदिर टेकडी इथल्या आराध्य गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आज पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. विदर्भातील अष्टविनायकापैकी एक पौराणिक श्रद्धास्थान अशी या गणेशाची ख्याती आहे. या ठिकाणी भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी 40 सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत तसंच चोख बंदोबस्त ठेवला आहे. जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत 270 उमेदवारी अर्ज वैध आढळले आहेत तर 62 अर्ज फेटाळण्यात आले आहेत. 6 जिल्ह्यातल्या 26 विधानसभेच्या जागांसाठी एकूण 329 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. सोमवारपर्यंत नावं मागं घेता येतील. या टप्प्यासाठी 25 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाची तारीख जवळ आल्यानं जम्मू काश्मीरमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्ष प्रचार आणि रॅलीवर भर देत आहेत. मध्य प्रदेशातील जबलपूर इथं आज सकाळी सोमनाथ एक्सप्रेस या रेल्वेगाडीचे 2 डबे रुळावरून घसरले. सुदैवानं या अपघातात कुठल्याही वित्तहानीचं वृत्त नाही. या घटनेनंतर रेल्वे प्रशासन आवश्यक उपाययोजना करत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी नामांकनं पाठवण्याची मुदत या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत असून भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी वीर बालदिनी म्हणजे 26 डिसेंबर रोजी या पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार आहे. यासंदर्भात 5 वर्षांपेक्षा जास्त आणि 18 वर्षाखालील अर्जदारांनी भारत सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करण्याचं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे. अमरावती जिल्ह्यात होत असलेल्या सततच्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे पिकांची पाहणी करून विमा भरपाई मिळण्यासाठी पीक विमा कंपनीकडे 48,000 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात बाधित पिकांचं सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याअंतर्गत कंपनीनं आतापर्यंत 26,000 पूर्वसूचनांचं सर्वेक्षण पूर्ण केलं असल्याचं या बातमीत म्हटलं आहे. गणेशोत्सव ते दिवाळी या कालावधीत नागरिकांनी मिठाई प्रसाद आणि उघड्यावरील अन्न पदार्थ खरेदी करताना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन हिंगोली जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनानं केलं आहे. प्रसाद स्वतः तयार करून भाविकांना वितरित करणाऱ्या गणेश मंडळांनी अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत नोंदणी करावी तसंच जनतेनं अन्न पदार्थांची खरेदी करताना खबरदारी घ्यावी असंही जिल्हा अन्न प्रशासनानं आवाहन केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.